कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी लीना भागवत आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुझा काही बॅकअप प्लॅन होता का आणि तू कधी काही ऑड जॉब्स केलेत का?
एक तर ना टिपिकल लहान मुलांना जसं वाटत असतं ना तसं मला सतत असं वाटायचं की आयदर मी टीचर होईल, आयदर मी जज, वकील, ऑर्डर असं मला माझं एक म्हणणं होतं. आता कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला असं वाटतं की माझं कुणीतरी काहीतरी ऐकतंय असे जॉब निवडत होते का मी ते? पण मी साधारण जेव्हा इंटर कॉलेजिएट करायला लागले होते आणि मला हे आवडायला लागलं होतं सगळं क्षेत्र, आणि तिथे कुठेतरी मी पक्क ठरवलं होतं की नाही मला हे क्षेत्र आवडते आणि मला इथे काम करायचंय. पण ते इतकं खोलवर कुठेतरी रुजलं की आता नाटक हे माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, त्यामुळे मी नाटक सोडून वेगळा विचार नाही, कारण नाटक सोडून लीना असूच शकत नाही. मी नाही वेगळा विचार केला कारण मी नाही वेगळी राहू शकत ह्या ह्या सगळ्या गोष्टींपासून.
ती जी सुरुवात असते ना की तुम्ही व्यावसायिक नाटक करताय, तुम्ही पैसे कमावताय आणि त्यातनं तुम्ही घेतलेली एखादी गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते, पहिला पगारही लक्षात राहतो. तर मला सांग की त्याच काळात तू कुठलं पहिलं नाटक व्यावसायिक केलं होतंस आणि त्याचे तुला किती पैसे मिळायचे, त्यातनं काही घेतलंस, साठवलंस, आईला दिलंस, काही केलं होतंस?
मी आधी सुरुवात केली ती प्रायोगिक नाटकापासून केली होती, म्हणजे हाच खेळ उद्या पुन्हा. सो प्रायोगिक नाटकांमध्ये तुम्हाला नाईट मिळते किंवा पैसे मिळतात असं होतच नाही. व्यावसायिक नाटकांमध्ये मी काम केलं ते पहिलं नाटक केलं अधांतर. त्या नाटकात काय होतं की तुम्हाला जाण्याचा खर्च देऊ आम्ही 100 रुपये फार तर, अर्थात त्या काळात मला 100 रुपये सुद्धा फार महत्वाचे होते. मग ते पैसे मी डेफिनेटली खरंच मी आईलाच दिले. माझी अशी मोठी खरेदी मी खूप लेट केली, खूप नाटक केल्यानंतर, खूप सगळं झाल्यानंतर. मी मला आठवत आहे म्हणजे मी एक आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कसं असायचं माहितीये का, आईबाबांनी कधीच मी साठवलेले पैसे खर्चासाठी नाही वापरले, त्यांच्या वैयक्तिक किंवा घरासाठी ते माझे असेच असायचे कधी. तर तेव्हा आम्ही एक मोठं चांदीचं ताट, एक तांब्या, एक भांड, यु नो, एक असं एक खूप छान सेट मी आईसाठी मी घेतला होता आणि आई जाम खुश झाली होती तेव्हा.
टेलिव्हिजन वरची पहिली सुरुवात कुठून झाली?
मी कॉलेज कॉम्पिटिशन्स करत होते त्यात तेव्हाच मला ह्या खरं तर ऑफर झाल्या होत्या. म्हणजे मी बॉम्बे मेरीजान नावाचं नाटक केलं आणि ते नाटक बघायला मंगेश कदम आले होते. मला माहितही नव्हते की असं म्हणतात असा एक कोणी माणूस बसलाय. त्यांनी बघितलं, त्यांना माझं काम आवडलं आणि मला त्यांनी हाच खेळ उद्या पुन्हासाठी बोलावलं. आणि ते करत असतानाच मी ना सुरुवातीला ना एक मोरूची मावशी नावाचं नाटक होतं, त्याच्यात ना जवळजवळ निम्मी इंडस्ट्री त्या नाटकाला पाय लागू करून आलेली आहे आतमध्ये. त्यामुळे मीही मोरूच्या मावशीमध्ये काम केलं होतं, ज्यात प्रदीप पटवर्धनच्या ऑपोजिट मी काम, उषाचा रोल मी करायचे. आणि तेव्हा प्रदीपने मला सांगितलं होतं की एक सिरियल आहे, येते शैलेश प्रभावळकर ती सिरियल करतायत आणि गाण्याचा कार्यक्रम आहे, मधलं अँकरिंग आपल्याला करायचंय पण इनॅक्ट करायचंय, टिपिकल बोलायचं नाहीये, आवड आपली आपली नावाची सिरियल. तेव्हा ती खूप गाजली होती, ती इतकी गाजली होती म्हणजे की एकदा मी औरंगाबादला कुठल्या तरी प्रयोगासाठी का कशासाठी तरी गेले होते, तर तिथे एका बाईंनी मला घरात बोलावलं आणि त्यांनी मला अगदी कुंकू बिंकू लावलं आणि ओटी भरायला लागले, म्हटलं हे तुम्ही काय करताय, ते तुमचं लग्न झालं ना त्या सिरियलमध्ये मी बघते ना, म्हटलं अहो नाही ते खोटं असतं सगळं. हा म्हणजे इतकं ते लोकांना असं वाटलं होतं की अरे बापरे ही सिरियल आणि खरंच दोघं नवरा बायको आहेत का. पण तेव्हा ना ती खूप गाजली होती, साधारण मी तुला सांगू 96 काळ आहे हा, तर तेव्हा ती खूप गाजली होती आणि मी पॅरलल व्यावसायिक रंगभूमी आणि सिरियल असं एकत्र करायला लागले होते. तुला आठवतंय का नया नुक्कड नावाची एक सिरियल नुक्कड आधी झाली होती आणि नंतर नया नुक्कडसाठी मला बोलावलं. पण तेव्हा ना मी माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि आमच्या प्रिन्सिपलने मला सांगितलं की त्यांनी मला सगळ्या गोष्टींसाठी परवानगी दिली होती, सगळ्या कॉलेज कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा, डिबेट कॉम्पिटिशन, सगळ्या आपल्या कॉलेजमधून कोण पार्टिसिपेट करणार ते लीना करणार. पण जेव्हा मी नया नुक्कड त्यांना सांगायला गेलं तेव्हा ते म्हणाले की लीना आता 2 आठवड्यांवर परीक्षा आहे, तू ठरव, मला असं वाटतं की तू करू नये. आणि आता एकीकडे सिरियल आणि एकीकडे प्रिन्सिपल, पण डेफिनेटली मला सरांचं म्हणणं पटलं होतं आणि मी ती सिरियल केली नाही. आणि सरांना पण कुठेतरी खूप वाईटही वाटलं होतं, पण शेवटी एक शिक्षकाची भूमिका होती त्यांची, त्यामुळे ते म्हणाले होते की गुड, तू परीक्षा देते असे जास्त बेटर आहे. त्यामुळे मी परीक्षा दिली होती, उत्तम मार्क मिळाले होते आणि नंतर मग पुढे काय सिरियल केल्या, फिल्म केल्या, नाटकं केली. फक्त एक तू बघितलंस तर माझ्या ना 2 प्रोजेक्टमध्ये खूप मोठी गॅप आहे, 2 नाटकांमध्ये. म्हणजे मी 96 जर अधांतर केलं, अधांतरसारखं इतकं सुंदर गाजलेलं नाटक, माझं पर्सनली खूप कौतुक झालं होतं त्या नाटकात, तर माझं पुढचं नाटक मी 2004 केलं. कदाचित परमेश्वराने मला नाही म्हणायची ताकद दिली होती तेव्हाही त्याही काळात, म्हणून असेल कदाचित की नाही हे नाही करायचं मला.
पण मग अशामुळे यु नो इंडस्ट्रीमध्ये तुमचं नाव गैरसमज होतो ना लोकांना की अरे ही नाही म्हणते किंवा ही आपलं म्हणणं ऐकत नाही किंवा मला नकार दिला असाही कोणाकोणाचा इगो दुखावला जातो. सो तुझा तसा काही स्ट्रगल होता?
हो बघ ना, आता जर मी 94 पहिलं नाटक केलं पण आज 2017 कुठे कुठे लोकांना जाणवायला लागलंय अरे लीना भागवत, किती वर्ष गेली बघ ना. हे कदाचित मी नाही म्हणण्याच्या ताकदीने असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी की मला ती नाही म्हणते, अरे नको ती नाहीच म्हणते, अरे नाही रे ती नाही करणार, ह्या तू तराजूत एका बाजूला टाकल्यास आणि माझं समाधान, माझा बायोडेटा एका बाजूला टाकलास तर तो जास्त भरतो. आणि मला तेव्हा फार बरं वाटतं की मी खूप छान कामं केली. आणि आता इतक्या वर्षांनी त्यांनाही कळलं ना की अरे लीना नाही म्हणत होती ते बरोबर होतं.
मी तुला बघितलं पहिल्यांदा ते एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या सिरीयलमध्ये आणि मला तेव्हाच तू फार आवडलीस, कारण तुझी ऍक्टिंग, तुझा साधेपणा त्यात खूपच असा यु नो भावतो. पण तुझ्या लग्नाची गोष्टही कळू दे आम्हाला.
मी म्हटलं ना तुला, बॉम्बे मेरेजान करत होते मी तेव्हा मला माहितीही नव्हतं की असं म्हणतात असा एक कोणतरी दिग्दर्शक बसलाय नाटक बघायला, काय कोण आहे. आणि तेव्हाच हाच खेळ उद्या पुण्याचं कास्टिंग चालू होतं आणि मंगेशनी जाऊन सांगितलं होतं, अरे गोखले कॉलेजची एक कोणतरी मुलगी आहे लीना भागवत म्हणून, सॉलिड काम करते, तिला विचारा. आणि मग कुठून कुठून काय 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 शोधत 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 विजय केंकरे माझ्यापर्यंत पोहोचले. विजय केंकरेंनी मला घेतलं तिकडनं आणि आम्ही रिहर्सलला गेलो. आणि मी मला आठवतं तेव्हा की मंगेशनी वळूनही मागे बघितलं नव्हतं कोण आलंय. त्या नाटकात मी एकटीच मुलगी होते आणि मी खूप लहान होते, 18-19 वर्षाची मुलगी. आणि माझ्याबरोबर हेमू काका, जयंत सावरकर, इवन मंगेश, धनंजय गोरे, श्रीरंग गोडबोलांनी लिहिलेलं नाटक, यु नो मोठी 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 सगळी माणसं असायची. प्रदीप मामा, प्रदीप मुळे होते. आणि ना मला कळायचं की प्रदीप मामा खूप काळजी घेत आहेत, बरं मग तुझं कॉलेज कधी असतं, मग टायमिंग काय असतं, मग दादरला रिहर्सल केल्या तर तुला चालतील ना, अभ्यास कधी करतेस, हे ते वगैरे असं. त्याच्यात कुठेतरी मंगेश कदम वेगळी काळजी घेतात हे मला जाणवलंही नव्हतं. पण ना कुठेतरी आम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवणारा धागा नाटक हा तिथे खूप महत्वाचा होता. माझी जी तळमळ होती नाटकाविषयीची ती कुठेतरी त्यांना भावली असावी. आणि तुला खोटं वाटेल, एक दिवस त्यांनी अचानक मला विचारलं, आमचं नाटक हे चालू होत्या रिहर्सल, की तुम्ही याबरोबर लग्न करशील, इतकं लिस्ट रोमॅन्टिक प्रश्न. तर म्हटलं नाही का ना असं अचानक कसं की तू याशी लग्न करशील का, तर म्हटलं नाही करणार. तर म्हणे का, म्हटलं मी ब्राह्मण आहे, असं इतकं वेड्यासारखं उत्तर दिलं होतं. तर ते मला म्हणाले होते की ओके ओके ठीक आहे ठीक आहे. एक दिवस त्यांनी अचानक मला विचारलं, आमचं नाटक हे चालू होत्या रिहर्सल, की तुम्ही याबरोबर लग्न करशील, तर म्हणलं नाही करणार. तर म्हणे का, म्हटलं मी ब्राह्मण आहे, असं इतकं वेड्यासारखं उत्तर दिलं होतं. तर ते मला म्हणाले होते की ओके ओके ठीक आहे ठीक आहे. आणि परत दुसऱ्या दिवशी तालमी सुरू झाल्या. पण ना त्याच्यानंतर मग मी हाच खेळ उद्या पुण्याचे प्रयोग झाले ते थांबले. मग मी माझ्या कॉलेजमध्ये, मी माझ्या माझ्या अभ्यासात होते, ते त्यांचं चालत होतं. आणि एक दिवस मला अचानक फोन आला, अगं लीना मंगेश बोलतोय. म्हटलं हां हां बोला बोला बोला. अगं मी नाटक करतोय आधांतर आणि सॉलिड रोल आहे. मला वाटलं तू तर करशील. आणि म्हटलं ओके मला आवडेल करायला. आणि ते माझं लास्ट इयर होतं आणि मी रिहर्सलला जायला लागले. आणि ना तिथे कुठेतरी ना जास्त परिचय व्हायला लागला आमचा, आम्ही जास्त एकत्र होतो. कारण मंगेश डिरेक्ट करत होते आणि मी काम करत होते. पण ना मला इथे जाणवायला लागलं की आईला हा माणूस किती वेगळा आहे. किंवा मला असं कुठेतरी वाटायचं की ह्या माणसाला फार घाम येतो याचा मला का त्रास होतो, हा माणूस सिगरेट ओढतो याचा मला का त्रास होतो, मला काही संबंध नाही आहे ना. किंवा अय्या ते लवकर निघून गेले का आज टॅक्सी पकडून, ओके ओके. मग त्यांनी विचारलं पण नाही का मला मी कशी जाणार आहे. हे नंतर कुठे जाणवायला लागलं. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की बहुतेक आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय का, त्या क्षणी आम्ही ठरवलं एकत्र काम नाही करायचं. कारण मला कधीच असं नको होतं की यांची काहीतरी वेगळी रिलेशनशिप आहे म्हणून हे हा लीनाला कास्ट करणार आहे. मला माझ्या मी करू शकते अशाच रोलमध्ये माझं कास्टिंग झालं पाहिजे. मी तुझी मैत्रीण आहे म्हणून माझं कास्टिंग नाही झालं पाहिजे. कदाचित हे एक कारण असेल माझ्या दोन प्रोजेक्टमध्ये गॅप असण्याचं. ठरवून आम्ही लवकर लांब राहिलो, आम्ही ठरवून काम एकत्र केलं नाही. पण नंतर तुला सांगते त्यांनी मला प्रपोज केलं 1994-95 दरम्यान आणि आम्ही लग्न केलं 2012.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कला खार श्रुती.